सबस्क्राइब करा मराठी म्युझिक टाउन आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा.
सॉरी।
आदित्य का असं वागलास माझ्याशी?
कधी आपण क्षणभराच्या सुखासाठी खूप चुकीचा मार्ग निवडतो, पण आज हे तर कळालं की मार्ग निवडताना एकदा डोळे बंद करून आपल्या आई वडिलांचा विचार नक्कीच केला पाहिजे, उत्तर आपल्याला मिळून जाईल। आणि हिची साथ मला क्षणभरासाठी नकोय, आयुष्यभराची साथ पाहिजे। तिच्या चेहऱ्यावर आनंदाने सजलेलं हे रूप, हो हेच रूप साजरं मला नेहमी असंच पाहिजे।